गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मया रामा अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे जे वेदासी साकडे जे शब्दासी कानडे ते सत्शिष्यासी रोकडे अलभ्य लाभे अशा दोन ओव्या आपल्या झालेल्या आहेत। दशक पाचवा समास पहिला समर्थांनी सद्गुरु लक्षणं केली त्याच्यामध्ये सुरुवातीला केलेलं हे सद्गुरु स्तवन आपण पाहायला सुरुवात केलेली आहे। त्याला आता बरेच दिवस मध्ये गेले। माझी कल्पना पाचवा रविवार आला नाही का, मागच्या महिन्यात पाचवा रविवार होता म्हणून प्रवचन झालं नाही। त्याच्यानंतर पहिल्या रविवारी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आपला उत्सव झाला, मागच्या रविवारी अजून एक उत्सव झाला अश्विन शुद्ध चतुर्थीचा। त्यामुळे हे शब्द बऱ्याच दिवसांनी मी उच्चारतो आहे आणि तुमच्या कानावर येत आहेत। समर्थ सद्गुरु स्तवन करत असताना ब्रह्मबोधानी युक्त असणाऱ्या म्हणजेच वासना क्षय झालेल्या पूर्ण काम असलेल्या ज्यांच्या सगळ्या कामना या ब्रह्मभावनेमुळे ब्रह्मबोधामुळे पूर्ण झालेल्या आहेत, अन्य कोणत्या कामना वेगळेपणानी न राहता ज्या सगळ्या कामना आहेत त्या कामनांचं सुख हे ब्रह्मसुख आहे असा ज्यांना बोध झालेला आहे, असे जे ममत्वरहित आणि निरुपाधिक अशा परमात्म्याशी एकरूपता साधलेले आहेत, असे जे परम पुरुष म्हणजे उत्तम पुरुष आहेत परमात्मा आहेत असे, आणि एका बाजूनी परमात्मा असले तरी देखील आपल्या सर्वांच्या आत्म्याच्या ठिकाणी जे आल्हाददायक आहेत असे आत्मया रामा अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे। आपण अविकारी असल्यामुळं अविक्रिय असल्यामुळं क्रियारहित असल्यामुळं आपण अव्यय असल्यामुळं आपण अज असल्यामुळं आपला महिमा हा वाचेमध्ये येत नाही। अदृश्य अक्षर निराकार अशी वस्तू वाचेनी वर्णन करता येत नाही, आणि तुम्ही या गुणांनी युक्त असल्यामुळं तुमचा महिमा हा वाचेमध्ये येत नाही असं समर्थ म्हणतात। आणि जे ब्रह्म वेदांना वर्णन करण्यासाठी म्हणून अडचणीचं आहे. वेद ज्याबद्दल बोलू शकत नाहीत, जाणणं आणि जाणल्यानंतर बोलणं, हे बोलत असतानाच जी जाणीव किंवा जो अनुभव अंतिम असतो, वाणीमध्ये आल्याबरोबर तो अंतिमतेच्या बाहेर येतो. तो अंतिमतेच्या अलीकडे येतो, पेनल्टिमेट होतो. असं असल्यामुळं सर्वात अखेरचं जे आहे त्याचं वर्णन होऊ शकत नाही. असं असल्यामुळं वेद म्हणजे ज्यांनी जाणून उद्गार काढले, परमात्म्याला जाणलं आणि परमात्म्याबद्दल जे बोलले त्याला वेद असं म्हटलेलं आहे. जेव्हा परमात्म्याला जाणलं आणि एकरूपता साधली तेव्हा अंतिम स्थिती होती, आणि बोलले तेव्हा वाचेतून जेव्हा बाहेर पडलं तेव्हा अनुभवाच्या बाहेर आणि अलीकडचंच बोललं गेलं. असं असल्यामुळं हा अनुभव हा शब्दांना वेदांना सांगण्यासाठी म्हणून कठीणच जातो, अडचणीचाच जातो. जे वेदासी साकडे, जे शब्दासी कानडे, याचं कारण शब्दाला असणाऱ्या स्वाभाविक मर्यादा, ते म्हणजे तो ब्रह्मानुभव. सत्शिष्यासी रोकडे अलभ्य लाभे, सत्शिष्याला प्रत्यक्ष अपरोक्ष म्हणजे शब्दांच्या योगांनी नव्हे, दुसऱ्याच्या वाणीच्या योगांनी नव्हे, दुसऱ्याच्या दृष्टीच्या योगांनी नव्हे, स्वतःचा स्वतःला अनुभव येणं याला अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. समर्थ असं म्हणतात की तो ब्रह्मानुभव शिष्याला रोकडा लाभतो, म्हणजे तो त्या अनुभूतीला जाऊन प्राप्त होतो. जे योगी यांचे निजवर्म इथपर्यंत आपलं झालेलं होतं. तुम्ही असे ऐकत होतात की जणू तुम्ही प्रथमच ऐकता आहात. याचं कारण असं की हे कितीही ऐकलं तरी देखील ऐकत असताना त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढतच राहते. ऐकलं तरी देखील अधिक अधिक ऐकावं असं वाटत राहतं, कारण प्रत्येक वेळेला ऐकून आपल्याला काहीतरी नवीन समजतंय असा भाव निर्माण होतो. जे योगी यांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निजविश्राम, परमगुह्य अगाध ब्रह्माचं वर्णन करताहेत, परमात्म्याचं वर्णन करताहेत. योगी म्हणजे जो युक्त होतो, परमात्म्याशी जोडला जातो असा. जो जोडला जातो तो कशाशी जोडला जातो, तर आत्मस्वरूपाशी जोडला जातो, ब्रह्मभावनेशी जोडला जातो. आणि कसा जोडला जातो? तो जेव्हा जोडला जातो तेव्हा योगी आपल्या देहाला विसरतो आणि देहाच्या पलीकडच्या वस्तूला प्राप्त होतो. योगी आपल्या मनाला विसरतो आणि मनाच्या पलीकडे असणाऱ्या वस्तूला प्राप्त होतो. योगी आपल्या तर्काला विसरतो आणि तर्काच्या पलीकडे असणाऱ्या वस्तूला प्राप्त होतो. देह म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्या अधिष्ठानापाशी जे आहे ते, म्हणून योगी प्राप्त करतो. प्राप्त करण्याची जी साधन आहेत देह मन बुद्धी, ही कुठलीही गोष्ट प्राप्त करण्याची एवढी तीन साधन आपल्यापाशी उपलब्ध आहेत. एक तर इंद्रियांचा अनुभव किंवा मनानी तिथं विहार करणं किंवा बुद्धीनी त्याचं विश्लेषण करून समजून घेणं, हे जे निजवर्म आहे, स्वरूप ज्ञान आहे, ते स्वरूप ज्ञान इंद्रियांच्या मागे राहतं, इंद्रिय त्याला जाणू शकत नाहीत, हे बुद्धीच्याही म्हणजे तर्काच्याही मागे राहतं, पलीकडे राहतं, तर्कही त्याच्याबद्दल काहीही करू शकत नाही। जे मनाच्याही अधिष्ठानभूत असं राहतं, जे निखळ अस्तित्व आहे, ते अस्तित्व जे अव्यय आहे, जे अक्षर आहे, ते जे सत या रूपाने ओळखलं जातं, त्याच्याशी योगी एकरूप होतो। आपल्या देहाला सोडल्याखेरीज, म्हणजे देह बुद्धीला, देह भावनेला सोडल्याखेरीज त्या सतशी एकरूप होताच येत नाही। म्हणून हे जे परमात्म तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, ते सत रूपानी, आणि जे सत रूपानी आहे तेच त्या सतच्या ठिकाणी जाणीव असल्यामुळं, ते स्वसंवेद्य असल्यामुळं, ते अदृश्य अव्यय आहे हे खरं, पण आपण अदृश्य अव्यय आहोत हे जाणणारही तेच आहे, त्याच्याखेरीज इथं दुसरं काहीच नाहीये। म्हणून जे सत आहे तेच चित आहे, आणि ते एकमेव असल्यामुळं ते निश्चिंत, निवांत, निर्भर, शांत स्वरूप, सुख स्वरूप असं आहे, ते आनंद स्वरूप आहे। म्हणून योगी ज्याच्याशी जोडला जातो ते ब्रह्म, तो परमात्मा, जे शंकराचे निजधाम, आपल्या इथं शंकर ही जी देवता आहे ती घेऊन जाणारी देवता आहे, शंकर ही आद्य देवता समजली जाते, शंकर ही अंतिम देवता देखील समजली जाते। याचं कारण शंकर हा तुम्हाला या भूतलावरून घेऊन जाणारा आहे। आपल्याकडं आपल्या हिंदू तत्वज्ञानात, हिंदू धर्मामध्ये शंकर ही देवता कल्पिलेली आहे, की जी देवता तुम्हाला अंत्यसमयी घेऊन जाते, जेव्हा तुम्ही आहात, काही काळ तुम्ही राहता, तुम्ही इथं व्यवहार करता, तुम्ही इथं जेवता, खाता, भोग भोगता, तुम्ही इथं येऊन या अवनी तलावर येऊन काही संसार निर्माण करता, तो वाढवता, त्याच्यामध्ये वृद्धी होते, तुम्ही काही संपत्ती जमा करता, तुम्ही वाडे बांधता, तुम्ही शेती खरेदी करता, तुम्ही गाड्या घेता, पण एक दिवशी तुम्हीच निघून जाता। हे मोठं आश्चर्यकारक आहे की तुम्हाला नेतं कोण, तुम्ही जाता म्हणजे जाता कुठं, तुम्ही येता तेव्हा येण्याची कोणी जर देवता असेल, तर तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला घेऊन जाणारी कोणी देवता असली पाहिजे अशी भावना केली, अशी कल्पना केली, बरोबर। आणि तो दिसत तर नाही, पण तसा कोणीतरी असला पाहिजे की जो तुम्हाला घेऊन जातो। म्हणून हा जो शंकर म्हणून कल्पिलेला देव आहे, तो आमच्या कल्पनेनी अस्तित्वात आहे, ती केवळ कल्पना आहे, आता असं आम्ही मानेन असे झालो, त्याला अस्तित्व आहे, आम्ही त्याला हात जोडायला लागलो। आणि प्रत्येक वेळेला त्याला येऊन कोणाला घेऊन जाण्याची गरज नाही, तर त्याचे कोणीतरी नेमलेले लोक घेऊन जातात। म्हणून शंकर आणि शंकराचे नेमलेले लोक म्हणून रुद्रगण, यमदेवता ही घेऊन जाणारी आहे असं आम्ही मानलं, आणि आम्ही मानल्यामुळं ते आमचे देव झाले। तसंही म्हटलं तर इथं उत्पत्ती झाली, जेव्हा अक्षर अव्यय परमात्म्यापासून उत्पत्ती झाली तेव्हा ती कोणीतरी केली असेल असं आम्हाला वाटलं, आणि ज्यांनी ही उत्पत्ती केली असा कोणीतरी वेगळा असला पाहिजे, त्यांनी कुठल्या तरी सामग्रीतून उत्पत्ती केली, जसा कुंभार माती पाणी अग्नी त्याचं ते चाक या सगळ्या सकट एक उत्पत्ती करतो, ती उत्पत्ती कुंभारापेक्षा वेगळी असते, आणि जी सामग्री असते ती सामग्री त्याच्यात ठासून भरलेली जरी असली, म्हणजे माती पाणी इत्यादी आणि अग्नीनी ती तयार झालेली असली तरी देखील ती आता माती म्हणून ओळखली जात नाही, ती वेगळी ओळखायला आपण सुरुवात करतो। तसं अक्षर अव्यय परमात्म्यापासून हे विश्व झालं खरं, पण हे करणारा कोणीतरी असेल अशी आम्ही भावना केली, अशी कोणीतरी देवता असली पाहिजे किंवा शक्ती असली पाहिजे की ज्या शक्तीच्या योगाने अक्षर अव्यय परमात्म्यापासून जगत या नावाचा पदार्थ निर्माण झाला, भूत मात्र निर्माण झाली, प्राणी मात्र निर्माण झाले, वनस्पती निर्माण झाल्या, सगळं जड आणि चेतन विश्व निर्माण झालं, आम्ही त्या देवतेला ब्रह्मा असं म्हटलं, कोणीतरी आहे निर्माण करणारा अशी आम्ही श्रद्धा ठेवली, आणि त्या श्रद्धेने आम्ही त्या शक्तीला म्हणजे ज्याच्यात निर्मिती झाली त्या शक्तीच्या एका टोकाला, सुरुवातीच्या टोकाला, प्रारंभाला ब्रह्मदेव असं म्हटलं की ज्याच्यापासून सर्व सृष्टी ज्याच्या संकल्पातून त्यांनी निर्माण केली, सामग्री होती पण निर्माण करणारा कोणीतरी असेल असं आम्हाला वाटलं, आणि आम्हाला वाटलं त्या अर्थी तो आमचा देव झाला, आमच्या श्रद्धेनी तो देव बनला, तो कसा आहे ते आम्ही कोणी पाहिलं नाही पण आम्ही त्याला इतकी मुख होती असे हात होते तो असा अशी आम्ही कल्पना केली, आणि जेव्हा त्यांनी निर्माण केलेलं सांभाळलं जात आहे राखलं जात आहे ते इथं त्याचं जीवन चालू आहे, तेव्हा हे जीवन चालू राहण्यासाठी देखील कोणीतरी सहाय्यभूत असावं अशी आम्ही कल्पना केली, अशी आम्ही भावना केली, आणि त्या भावनेप्रमाणे राखणारा कोणी निर्माण झाला, आमच्या कल्पनेतून निर्माण झाला, पण निर्माण झाला तो आम्ही खरा मानला, आमची श्रद्धा आहे, आमच्या श्रद्धेने आम्ही विष्णू खरे मानतो, आणि आमच्या श्रद्धेने आम्ही विष्णूला देवत्वही दिलं, आणि या जगताचं रक्षण करण्यासाठी म्हणून हे विष्णू तत्वच वारंवार अवतार घेतं अशीही आम्ही श्रद्धा धरली, आणि जेव्हा आम्ही श्रद्धा धरली तेव्हा आम्हाला ते खरंच आहे, आणि रक्षण होताना पाहतो आहोत। तसं म्हटलं तर वारंवार या सृष्टीचा संहार म्हणजे कडेलोट नाश होईल अशी स्थिती होत असताना ती परत सावरली ज्या अर्थी जाते त्या अर्थी कोणीतरी देवता असेल असं आम्ही म्हटलं, आणि ती विष्णू आहे असं आम्ही समजलो, मग आम्ही विष्णूंच्या प्रतिमा निर्माण केल्या, त्यांना कोणी पाहिलेलं नाहीये, पण जसं निर्माण होतं आहे तसं नाश होतो आहे हेही आम्ही पाहतो आहोत, आमचा नाश होऊ नये असंही आम्हाला वाटतं तरी देखील नाश होतो आहे, आम्हाला थोडंच वाटत होतं की आमचे आजोबा जावेत पणजोबा आम्ही पाहिले नाहीत, पण एखाद्याने आजोबा तर पाहिलेले असतात, पण जे निर्माण होतं त्याचा नाश होतो आणि तो जातो तो निघून जातो, जेव्हा निघून जातो तेव्हा निर्माण ज्यांनी केला ज्यांनी सांभाळलं घेऊन जाणारी ही शक्ती असली पाहिजे अशी भावना आम्ही केली, अशी कल्पना आम्ही केली, आणि आमची कल्पना होती ती कल्पना आम्ही मूर्तींच्या अंगांनी साकार केली, ते आमचे देव झाले आणि आम्ही खरोखरच त्यांना मानतोच। आम्ही ब्रह्मालाही मानतो, आम्ही विष्णूलाही मानतो आणि आम्ही शंकरांनाही मानतो, त्यांच्या कार्यावरून आम्ही मानतो। आम्ही अशी कल्पना केली की ज्या अर्थी हे अशा प्रकारे आहे झालेलं, त्या अर्थी त्याच्या मागं कोणीतरी आहे, करणार आहे। आणि निर्माण झाल्यावर, निर्मिती झाल्यावर आम्ही ब्रह्मदेवांना मानलं आणि तिथंच ते राहिले। आता त्या निर्मितीतूनच निर्मिती होत राहिली, त्यांना प्रत्येक वेळेला वेगळी निर्मिती करावी लागत नाहीये। त्यामुळं ब्रह्मदेव हे आमचे तीन देवांमधले एक देव आहेत, पण आम्ही तितके विशेष मानेन असे झालो। ब्रह्मदेवांची देवळं नाहीत, असतील तर अगदी एखाद दुसरं 4, 5, 10, कारण आता त्यांनी निर्माण केलं आणि निर्माणातूनच निर्माण होण्याचं काम चालू आहे। एका बीजामध्ये जंगल होण्याचं सामर्थ्य आहे, इतकं जर प्रचंड निर्मितीचं सामर्थ्य आहे तर ब्रह्मदेव हे देव आहेत इथपर्यंत आम्ही थांबलो, पण राखलं जाण्याचं आम्हाला मोठं कौतुक आहे। आपण राखले जावोत अशी आमची भावनाही आहे, आणि आम्हाला जो राखतो, वारंवार राखतो, तो विष्णूचा अवतार आहे असं आम्ही धरतो, असं आम्ही समजतो। ज्या अर्थी तो राखायला आलेला आहे, सांभाळायला आलेला आहे, त्या अर्थी तो विष्णूच आहे। आणि त्या विष्णूनी, त्या विष्णूची पूजा करून आम्ही आमचं जीवनही सुरक्षित करू इच्छितो, आमचा संसारही सुरक्षित करू इच्छितो, आमची मुलंबाळंही सुरक्षित राहावीत अशी आम्ही इच्छा धरतो। आणि जेव्हा जेव्हा आम्ही सुरक्षित आहोत तेव्हा त्याची कृपा आहे असं आम्ही मानतो। जेव्हा आम्ही मानतो तेव्हा आमच्या श्रद्धेप्रमाणे ते खरंच आहे, पण आम्हाला सगळ्यात जास्त भीती आहे ती मृत्यूची भीती आहे। आणि ही मृत्यू सांभाळणारी देवता म्हणून शंकर आहेत, ती ही स्वतंत्र देवता आहे असं आम्ही मानतो। तसा आमच्या देशामध्ये म्हणून शैव आणि वैष्णव हे दोन संप्रदायच निर्माण झाले, आणि विष्णूंकडं तितक्याच भावनेनी शंकरांकडंही पूजणारे असे पुष्कळ सेक्शन समाजाचा असा नक्कीच आहे। तसंही आम्ही विष्णू आणि शंकर या दोघांचेही भजक आहोत। पण निर्मिती, राखलं जाणं, सुरक्षितपणे राखणं जाणं आणि जे राखलं गेलेलं आहे, जे निर्माण झालेलं आहे, जे राखलं गेलेलं आहे त्याचा अंत, ही एकच शक्ती आहे। या त्रिधा आम्ही मानतो, पण या तीन नाहीत। ज्याच्यापासून निर्मिती झालेली आहे तो परमात्माच आहे, निर्मिती जी झालेली आहे त्या निर्मितीमध्ये तोच ओतप्रोत भरून राहिलेला आहे। जसं कुंभारांनी निर्माण केलेल्या ज्या वस्तू असतील त्याच्यामध्ये मातीच ओतप्रोत भरून राहिलेली आहे, कारण दुसरी सामग्रीच नाही, तर दुसरी वस्तू तिथे येईल कशी। तसं परमात्म्यातूनच निर्मिती झालेली आहे आणि परमात्म्यातूनच जगत झालेलं आहे, आणि जेव्हा नाहीस होणार आहे तेव्हा ते परमात्म्याच्या ठिकाणी जाणार आहे। म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे श्री शंकर हे आम्ही निर्माण केलेले देव आहेत हा खरं म्हणजे एक परमात्माच आहे. म्हणून शंकरांनाही जर विश्रांती घ्यायची झाली, शंकरांना देखील आपल्या मूळ धामी जायचं असेल, तर ते परमात्म्यामध्येच लीन होतील. जेव्हा विश्व निर्मितीची क्रिया होईल तेव्हा ब्रह्मा निर्माण होईल, विष्णू निर्माण होईल, शंकर निर्माण होतील. आणि शंकरांना जर विश्रांती घ्यायची असेल तर ते जिथून आले तिथंच विश्रांती घ्यायला लागेल. म्हणून जे शंकरांचं निजधाम आहे ते सत्य स्वरूपच आहे, ते सत स्वरूपच आहे. ते कुठं विश्रांतीला जातील? ते जेव्हा कार्य करतील, पण ते जेव्हा विश्रांतीला जातील तेव्हा ते सत्स्वरूपामध्ये विश्रांती घेतील, आपल्या निखळ अस्तित्वामध्ये परमात्म स्वरूपामध्ये विश्रांती घेतील. ते जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानच शंकरांचं विश्रांतीधाम आहे. ते जगामध्ये ज्या ज्या गोष्टी सौंदर्ययुक्त आहेत त्याच्यामध्ये ते अंतिम स्थान अधिक सुंदर आहे. म्हणून ते सत्स्वरूप किंवा सत्य स्वरूप देखील आहे. त्याला शिव असं म्हटलं जातं. सर्वात पवित्र तेच स्थान आहे, कारण तिथूनच आम्ही आलो आणि तिथंच जाणार, आणि ते सर्वात सुंदर आहे, राहण्याचं ठिकाण आहे. जे विश्रांतीचे निज विश्राम, म्हणून आम्ही आम्हाला जर शिव घेऊन जात असतील तर आम्हाला ब्रह्मा परत आणेल, आम्हाला विष्णू सांभाळेल, शिव घेऊन जातील, आम्हाला ब्रह्मा परत आणेल, किंवा आमची निर्मितीच आम्हाला परत परत निर्मितीमध्ये ढकलेल. पण निर्मिती करणारी शक्ती ब्रह्मा आहे असं आम्ही समजलो. याच्यातून खऱ्या अर्थाने निज विश्रांती जर पाहिजे असेल तर आम्ही जिथून आलो तिथं जाणंच कर्म प्राप्त आहे. आम्ही जर परमात्म्यापासून आलो असू तर आम्ही परमात्मा आहोत या बोधात जाणं गरजेचं आहे, तेव्हा मात्र परत येणं नाही. तेव्हा जो विश्राम आहे तो विश्राम, ती विश्रांती ही अंतिम विश्रांती असेल. जे विश्रांतीचे निज विश्राम परमगुह्य अगाध अगाध, देह थकला तर झोपेत विश्रांती आहे त्याला, मन थकलं तर झोपेमध्ये विश्रांती आहे, बुद्धी शिणली तर झोपेमध्ये विश्रांती आहे. जीव श्रमला तर इंद्रिय मन आणि बुद्धी न वापरण्यामध्ये त्याला विश्रांती आहे, पण जीवाला विश्रांती नाही. जीवाला पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, त्याला विश्रांतीच नाही. तो अगतिकपणाने येतो आहे, आला की त्याला देह मिळतो आहे, देह मिळाला की आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी धडपड करतो आहे, निघून जातो आहे, परत येतो आहे. याला विश्रांती जेव्हा तो बोधाला प्राप्त होईल तेव्हाच होईल. किंबहुना सोये जीवू आत्मयाचील आहे, तव जे होये तया नाव सुख. जीवाला जेव्हा आत्मबोध प्राप्त होईल तेव्हा त्याला जे होतं त्याला सुख असं म्हणतात. म्हणून जीवाला आत्मबोध प्राप्त होणं किंवा शंकर देखील निज विश्रामाला प्राप्त होणं, जे जीवाचं तेच शंकरांचं, ही सगळी क्रिया करत करत जेव्हा त्यांना आपल्या मूळ स्वरूपात जायचं असेल तेव्हा खरी विश्रांती आहे. म्हणून ज्ञानेश्वरी अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जीवपणाचे नी जीवपणाचे नी क्षोभे यावया आपुलिये दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते, असं सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. जीवपणाचे नी त्रासे यावया आपुलिये दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते. जीवपणाचा एक त्रास आहे जसा आम्हाला आहे, तसा या कल्पित परमात्म्यापासून कल्पित तीन वेगळ्या शक्तींना देखील निष्कारणच त्रास आहे. जे नाही ते सांभाळण्यात, नाही ते निर्माण करण्यात, नाही ते राखण्यात आणि नाही ते घेऊन जाण्यामध्ये यांना जर विश्रांती हवी असेल तर आम्हाला जिथं विश्रांती आहे जीवाला, तिथंच शिवालाही विश्रांती आहे, निजधामामध्ये विश्रांती आहे. म्हणून त्याला सुखाचं सुख, विश्रांतीची विश्रांती, भावाचा भाव, नयनाचे नयन, मनाचं ही मन, जीवाचाही जीव, अशी संतांनी जीवाचे जीवन, जीवाचं खरं जीवन हे शिवस्वरूप होण्यातच आहे. म्हणून जे योगी यांचे निज वर्म, योगी निज म्हणजे अगदी जवळ आणि वर्म म्हणजे खरं सांगताच येत नाही. वर्म म्हणजे ते ठिकाण, जसं तो काही बोलला पण माझ्या वर्मी लागलं म्हणजे कुठं लागलं, म्हणजे काही शब्द असे आहेत की ते समजतात पण ते ठिकाण दाखवता येत नाही. हे जे निज वर्म आहे ते निज वर्म म्हणजे आपला आत्मभाव. योगी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे सत, चित आणि आनंद या ठिकाणी जिथे युक्त होतो, जे शंकरांचे निज धाम, शंकर आपल्या कार्यातून ज्या निजधामाची अपेक्षा करतात, जे खरं सत्य स्वरूप आहे, असतामध्ये काम करत असताना जे जन्मलेच नाहीत खरे, त्यांना घेऊन जायचं परत जन्मामध्ये ढकलायचं, या कार्याला थकून, या कार्याचा कंटाळा येऊन आपल्या स्वरूपाची स्मृती व्हावी म्हणून शंकर देखील ज्या सत्य स्वरूपात लीन होतात, ज्या पावन अशा स्वरूपाला प्राप्त होतात, जे विश्रांतीचे निज विश्राम, जे ठिकाण एरवीच्या विश्रांतीपेक्षाही अधिक विश्रांती देतो, ती ज्ञानेश्वर महाराज प्रियाची परमसीमा असा शब्द वापरतात. प्रिय प्रिय अशा गोष्टींची परमसीमा असलेलं असं ते ठिकाण आहे. तो भेटे माऊली आत्मा, जे भेटत खेवो आटे डिंडिमा सांसारिक, हे जिथं संसाराचा सगळा डिंडिमा नाहीसा होतो, आटून जातो. कोणती श्रीमंती, कोणती विद्वत्ता, कोणतं धन, कोणतं तुमच्याकडे असणारं सर्व काही वैभव, कोण तुम्ही वेगळे परमात्म्यापासून स्वतःला समजणारे, सगळा संसाराचा डिंडिमा जिथं आटून जातो, देहभावच नाहीसा होतो, आणि आपल्याला सर्वात प्रिय असणारी अशी आत्मवस्तू जिथं सापडते. समर्थ असं म्हणतात की परम गुह्य अगाध, ते गुप्त गोष्टींमधलं अतिगुप्त असं. गुह्यालाही परम गुह्य असं म्हटलेलं आहे. गुप्त गोष्ट म्हणजे ती की जी मी तुम्हाला नाही सांगितली, कोणालाच नाही सांगितली, त्याला गुप्त असं म्हणतात. म्हणजे ती झाकलेली आहे अशी. अशा पुष्कळ गुप्त गोष्टी असू शकतील, पण सगळ्यात झाकलेली गुप्त गोष्ट जर असेल तर आपल्याच आत असणारी आपली स्वरूप स्थिती, ही सगळ्यात गुप्त गुह्य झाकलेली, जी आपल्यालाही कळत नाही अशी, आपल्यापासूनही झाकलेली आहे अशी. आणि ती किती झाकलेली आहे त्याचा ठावच लागत नाही, ती अगाध आहे. ती परम म्हणजे फारच, म्हणजे गुप्त आणि परमगुप्त, परमगुप्त म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री झाली, त्याच्या पलीकडे आणि काहीच नाही. याचं कारण आपलंच अविनाशी स्वरूप हे ते अगाध आहे, पण आपल्यापासूनच गुप्त होऊन गेलेलं आहे. म्हणून अध्यात्मविद्येला भगवद्गीतेने देखील राजविद्या, राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. ही राज म्हणजे फारच महत्वाची, राजगुह्य ही परमगुह्य आहे, अगाध आहे. अशी ही ब्रह्मवस्तू, ते ब्रह्म तुमचे नि योगे स्वये आपणची होईजे अंगे दुर्घट संसाराचे नि पांगे पांगी जेना सर्वथा. हे म्हणजे असं झालं की रावणाचा पराक्रम इतका वर्णन करून सांगायचा की त्यांनी देवांना कसं बंदी केलं, इंद्राला कसं अडकून ठेवलं, त्याच्यापुढं सगळे त्यांनी तुरुंगातच टाकले देव, त्याच्यापुढं कोणाचं चालत नव्हतं, आणि रामानी एका बाणाने रावणाला मारलं असं म्हणावं. रामाच्या पराक्रमाचं विशेष वर्णन न करता रावणाच्या पराक्रमाचं वर्णन करावं, आणि अशा रावणाला एका बाणांनी रामानी मारून टाकलं असं म्हणावं. तसं ब्रह्माचं इतकं वर्णन केलं आणि समर्थ असं म्हणतायत की ते ब्रह्म तुमचे नि योगे, तुमच्या योगानी, म्हणजे तुमच्या अनुग्रहामुळं. स्वये आपणची होईजे अंगे, जो अनुग्रहित असतो, सत्शिष्य असतो, तो स्वये म्हणजे स्वतः, आपणची जे त्या स्वतःला आपल्या आतच मी तो परमात्मा आहे, अहम ब्रह्म असा बोध होतो. तो परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे इतकं जे दुर्घट आहे, परमगुह्य आहे, शब्दाला कानड आहे, वेदांना ज्यांचं साकडं आहे वर्णन करताना, ते तुमच्या अनुग्रहाच्या योगानी शिष्य प्राप्त करतो. तो ते स्वतःच होऊन राहतो असं समर्थ म्हणतात. जे ब्रह्म ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणची होईजे अंगे दुर्घट संसाराचे निपांगे पांगी जेना सर्वथा. संसार अति दुर्घट असला तरी देखील संसारात इतका शीण असताना देखील तो हा शीण ज्या देहमनाला होतो त्या देहमनालाच ओलांडतो आणि देहमनाच्याही बुद्धीच्याही पलीकडे असणाऱ्या स्वरूपाला प्राप्त होत असल्यामुळं तो दुर्घट संसाराच्या योगानी त्रासानी त्रासला जात नाही असं समर्थ म्हणतात. मला असं वाटतं की हे खरं म्हणजे तीनच चारच श्लोक पण चार प्रवचनं त्यांनी घेतली पण चार प्रवचनांमध्ये देखील संपूर्णपणाने सद्गुरूंची स्तुती आली असं होऊ शकत नाही. सद्गुरूंचं जे स्तवन आहे ते स्तवन हे आपण वाचा शुद्धी करता करायचं, वाचा निर्मळ होण्यासाठी करायचं, आपलं चित्तशुद्धी राखण्यासाठी करायचं, त्यासाठी ऐकायचं. आपली चित्तशुद्धी झाली असं आपण म्हणू. बाकी सद्गुरु आपल्याला जो आत्मबोध देतात तीच महत्वाची गोष्ट आहे असं समर्थांनी या सद्गुरु साडेतीन ओव्यांमध्ये सद्गुरु स्तवन केले. दुर्घट संसाराचे नि पांगे पांगी जेना सर्वथा ही जी चौथी ओवी आहे त्याच्यातले दोन चरण इथं ते वर्णनच संपलं आणि संसारामुळं तो त्रासला जात नाही असं म्हटलेलं आहे. अशा अत्यंत कमी शब्दांमध्ये समर्थांनी केलेलं हे सद्गुरु स्तवन आपण पाहिलं. आता पुढच्या वेळेला सद्गुरु काय करतात काय सांगतात ते आपण पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि. आपण ज्ञानेश्वरी पारायण करणार आहोत. अमरेशच्या बरोबर आपण ज्ञानेश्वरी वाचूया.
श्रीराम आज आपण